करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 10। मी पॉल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो, तोच मी दूर असलो म्हणजे तुम्हा बरोबर कडकपणाने वागतो। तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करीतो। माझे मागणे असे आहे, कित्येक लोक आम्ही देह स्वभावाने चालणारे आहो असे समजतात। असे लोक माझ्या पुढे आल्यावर त्यांना कडकपणे बोलावेसे मला वाटेल, तसे बोलण्याचे मला भाग पडू नये। आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करीत नाही। आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीन दोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे। तर्क वितर्क व देवाज्ञा विरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदीवान करून नेतो। आणि तुमचे आज्ञापालन पूर्णपणे झाले म्हणजे सर्व आज्ञाभंगाबद्दल दंड करावयास आम्ही सिद्ध आहो। डोळ्याने दिसते तेच तुम्ही पाहता। मी ख्रिस्ताचा आहे असा जर कोणाला स्वतःविषयी भरोसा आहे, तर त्याने पुन्हा आम्हाविषयी आपणाबरोबर विचार करावा। तो असा की जसा मी ख्रिस्ताचा आहे तसे तेही ख्रिस्ताचे आहे। तो आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर वृद्धीसाठी आम्हास दिला। त्याविषयी जरी मी काहीशी विशेष प्रतिष्ठा मिरविली तरी मी लाजणार नाही। असे की मी तुम्हास केवळ पत्रांनी भय घालणारा आहे असा भास होऊ नये। ते म्हणतात त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याचे स्वरूप पाहू गेल्यास ते दुर्बळ व त्याचे भाषण तुच्छवत आहे। असे म्हणणाऱ्याने हे लक्षात ठेवावे की आम्ही दूर असता जसे पत्रद्वारा तसेच आम्ही जवळ असता कृतीद्वाराही वागलो आहोत। जे कित्येक स्वतःची प्रशंसा करीतात त्यांच्याबरोबर आपली गणना करण्याचे अगर तुलना करण्याचे धाडस आम्ही करीत नाही। ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करीतात व स्वतःची स्वतः बरोबर तुलना करीतात। यामध्ये समंजसपणा नाही। आम्ही मर्यादा सोडून प्रतिष्ठा मिळवणार नाही, तर देवाने घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणे प्रतिष्ठा मिळवितो। ती मर्यादा तुम्हापर्यंत येऊन पोहोचली आहे, तुम्हापर्यंत न पोहोचावे अशी आम्ही स्वतःची ओढाताण करीत नाही। कारण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारा आम्ही तुम्हापर्यंत पोहोचलोच आहोत। आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्यांच्या श्रम संबंधाने अभिमान बाळगीत नाही, तर आम्हास अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढून आम्हास आमच्या मर्यादेच्या कक्षेत तुमच्या ठाई विपुल विस्तार मिळेल। असा की तुमच्या पलीकडल्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसऱ्याच्या मर्यादा कक्षेत आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिरवू नये।
प्रतिष्ठा मिरविणारा प्रभूची प्रतिष्ठा मिरवो। स्वतःची वाखाणूक करणारा पसंत ठरत नाही, तर ज्याची वाखाणूक प्रभू करतो तोच ठरतो।